श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आज 10व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकापासून पुढे निरूपण घेऊया। फक्त दोनच श्लोक, 40 आणि 41, कारण 41 आणि 42। 41व्या श्लोकापासून आपण निरूपण घेऊ, 40 पर्यंत आपला झालेला आहे। 41 आणि 42 हे दोन श्लोक आपण आज घेऊया। काल परमात्म्यांनी 75 विभूती सांगितल्यानंतर शेवटी माऊलीच्या निरूपणात असा भाग आला आहे की तरी यावरी साधारण आईक पा आणि कही खुण, तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी। एक सर्वसाधारण तुला एक खूण सांगतो, त्या खुणेवरून तुला सहज माझी विभूती ओळखता येईल। कोणत्या पुरुषामध्ये माझा जास्त अंश आहे किंवा मी कुठे वसतो हे तुला लक्षात येईल। तर 41व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आज पाहूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यद यद विभूति मत्सत्वम श्री मधुर्जीतमेव वा तत्तदेव वा गच्छ त्वं मम तेजसं वस्वम्। जी जी वस्तु वैभवाने संपत्तीने उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे तू जाण। जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया सती ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी। किती सोपं करून सांगतात, ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर आणि दया ही दोन्ही राहाव्यास आलेली असते तो पुरुष माझी विभूती आहे असे समज। आता ऐश्वर आणि दया आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये दिसून येईल की या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहे। जे धनिक असतात त्यांच्या हृदयी दया मुळीच नसते, किंवा ते निर्दयी असतात किंवा कंजूष असतात म्हणून धनवान असतात। या गोष्टीला आपण या पद्धतीने मांडू शकतो, पण आपली सर्वसामान्यांची समजूत, प्रत्येक गोष्टीचे अपवाद असतात, मी असं म्हणत नाही, प्रत्येक गोष्टीचे अपवाद असतात आणि आपल्या निदर्शनात पण अपवाद असतात, पण बहुतेक जिथे जिथे संपत्ती संपदा असते, ज्यांच्याकडे धन असते, जे इतरांची मदत करू शकतात, इतरांवर दया करू शकतात, कृपा करू शकतात, असे लोक ज्या ठिकाणी दया करायला पाहिजे त्या ठिकाणी दयेचा सुयोग आला असता सुद्धा आपला हात मागे ओढतात। पण हे लक्षात ठेव की जिथे जिथे ऐश्वर आणि संपत्ती, ऐश्वर हा गुण दैवी संपत्तीतला आहे बरं, यश श्री औदार्य आणि हे 6 जे गुण सांगितले देवाचे, श्रीकृष्णाच्या जे 6 गुण म्हटले जातात त्याच्यापैकी ऐश्वर एक गुण आहे, ज्याला राजयोग पण म्हणतो आपण आपल्या भाषेत, ज्यांना राजयोग मिळाला आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, भक्कम पैसा आहे, संपत्ती आहे, पण दया नाही तिथे मी नाही, आणि नुसतीच दया आहे कोरडी दया आणि खिशात छदामची कोडी नाही तिथे मी नाही। पण ज्या ठिकाणी ऐश्वर म्हणजे संपत्ती आणि दया हे दोन्ही एकत्र असतील तर तशा ठिकाणी मी अलबत सापडेल। तो पुरुष, ती स्त्री, तो मनुष्य ही माझी विभूती समज। आता आपण 10व्या अध्यायाच्या शेवटल्या श्लोकाकडे वळत आहोत।
अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्ठ्याभ्यहमिदं कृष्ण मकेशांस्ति तो जगत।
अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान घेऊन तुला काय करायचे आहे, कारण असा तू मला कोठवर जाणशील। मी तुला थोडक्यात सांगतो की मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे, म्हणून सर्वत्र तू मला एकालाच पहा।
अथवा एकले एक बिंब गगनी तरी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळजनी आज्ञा पाळिजे। तया ते एकले झणी म्हण ते निर्धन या भाषा नेण काय कामधेनु सवे सर्वसाहान चालत असे। ते ते जे जेधवा जो मागे ते ते एक सरेची प्रसवो लागे। तेवी विश्वविभव तया अंगे होनी आहाती। तयाचे ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारिजे आज्ञा। ऐसे आथिते जान प्रज्ञावतार माझे।
सूर्यबिंब जसे आकाशामध्ये एकटे असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यामध्ये पूर्णपणे पसरतो, अगदी त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात। त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर तसे म्हणू नकोस, ते निर्धन आहेत असे समजशील तर असे समजू नकोस। जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच। कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते की काय? तिच्याजवळ जो जे जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते। अगदी त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्य त्यांच्या अंगभूत होऊन राहतात। त्यांना ओळखाव्याची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसा वंदे असते। बुद्धिमान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार आहेत असे समज। मंडळी, माहीत नाही तुमच्या आमच्यापैकी किती लोकांच्या पाहण्यात असे पुरुष आहेत ज्यांच्याकडे एक पण पैसा नाही, ज्यांच्याकडे काही सुबत्ता नाही, पण ते चैतन्याची चालती बोलती एक जागृत मूर्तीच असतात। त्यांच्या माध्यमातून चैतन्य निरंतर प्रवाहित करत होत असते। त्यांच्या तोंडातून निघाला साधा सरळ शब्द सुद्धा कोणाला आशीर्वाद होऊ शकतो तर कोणाला श्राप होऊ शकतो। त्यांना कुठल्याच गोष्टीची काही घेणे देणे नसते। तुम्हाला खूप फायदा हो किंवा कोणाचं फार नुकसान हो, त्यात कुठेही ते अडकलेले नसतात। असे लोक या जगामध्ये असतात, प्रत्येक युगामध्ये सद्गुरू असतात, प्रत्येक युगात प्रत्येक क्षणात जिवंत सद्गुरू असतात आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून परमात्म्याच्या चैतन्याचा प्रवाह निरंतर वाहत असतो। हे आपल्यावरती आहे, आपण किती संवेदनशील आहोत आणि त्या प्रवाहाला आपण किती अनुभवू शकतो किंवा त्या प्रवाहाची संवेदना आपल्याला किती जाणवू शकते, हे सर्व आपल्या गुणग्राहकतेवर अवलंबून आहे। आपली गुणग्राहकता चांगली असेल तर आपल्याला सहज त्या चैतन्याची अनुभूती होऊ शकते आणि गुणग्राहकता नसेल तर मग तिथे चैतन्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा जरी आणून बसवला तरी काही फरक पडू शकत नाही। दगडाला काय जाणवणार? असंवेदनशील माणूस हा दगडासारखा असतो। त्याला ते व्हायब्रेशन्स, ती चेतना, त्यांचं अशा थोर पुरुषांची उपस्थिती हे काही अजिबात जाणवत नाही। जे थोर पोचलेले लोक आहेत त्यांना काहीच काही पाहिजे नसते। एक सोपं उदाहरण म्हणून जे आपण प्रत्येक जण अनुभवू शकतो ते उदाहरण म्हणजे आपण जेव्हा लोकांच्या संपर्कात येतो, काही लोक ओळखीचे असो वा नसो, जेव्हा आपण त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्यासोबत बोलतो, काही लोकांबद्दल आपल्याला अकस्मात आदर निर्माण होतो। आपण विचार करू लागतो की अरे हा कोण असेल, हा कोण आहे। 5-7 मिनटं जरी चर्चा केली किंवा काही लोकांशी चर्चा जरी नाही केली, त्यांच्या शेजारी जरी बसलो आपण, तरी आपल्याला परिपूर्ण असं वाटतंय। आतून आपल्याला आनंद होतो, आतून आपल्याला काहीतरी असा काही आनंद होतो की जेणेकरून आपल्याला असं वाटतं की अरे इथे बसावं, आणखीन या माणसाच्या शेजारी बसावं किंवा हा माणूस इथून उठूच नाही, तो आपल्या संपर्कात नाही आहे। आपला नातेवाईक नाही, आपला मित्र नाही, आपल्या ओळखीचा नाही, आपला शेजारी पण नाही। आणि तुम्ही आपल्या आयुष्यात रिट्रॉस्पेक्शन करा, तुम्हाला असं आढळून येईल तुम्हाला सुद्धा अशी लोक भेटलेले असतील की ज्यांच्या सानिध्यात 5-10 मिनटं जरी बसण्याचा संयोग मिळाला तरी आपल्याला खूप बरं वाटतं। दुसरं, आपल्या ओळखीतल्या लोकांपैकी, नातेवाईकांपैकी, मित्रांपैकी काही लोक असे असतात की आपण मुद्दाम त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे आपल्याला जाण्याची इच्छा होते, त्यांच्याकडे जाऊन बसायची इच्छा होते। पण काही लोक असे असतात की त्यांच्या सावलीतही उभं राहू नये असं वाटते। असं का होते याचा कधी आपण विचार केला? असं फक्त याच्यामुळे होते की परमात्मा म्हणतो विभूती योगामध्ये की ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत त्या ठिकाणी माझा वास आहे। याचा अर्थ असा नाही की इतरांच्या ठिकाणी त्याचा वास नाही आहे। याचा अर्थ असा नाही की इतरांच्या शरीरामध्ये आत्म्याचा अंश तो नाही, तो अनात्मा आहे असं नाही। तोच सर्वांशी सर्वत्र भरलेला आहे। पण ज्या लोकांबद्दल मी बोलतो आहे, ज्यांच्या जवळ जाण्याची इच्छा आपल्याला होते, ज्याच्या चैतन्यात आपण नाहतो, ज्यांच्या सान्निध्यात आपल्याला खूप छान वाटते, अशी जी मंडळी असते त्यांच्या माध्यमातून चैतन्य प्रवाहित होत असते। ज्याचं चैतन्याकडे लक्ष असेल त्याच्याच माध्यमातून चैतन्य प्रवाहित होऊ शकते। चैतन्याकडे लक्ष म्हणजे सर्व काम करत असताना नैष्कर्मी बोधातून जेव्हा त्या परमात्म्याशी आपण लिंक असतो, मी काहीच करत नाही, माझं सगळं काही परमात्माच करतो, परमात्माच माझ्या कामाची सुरुवात करतो, परमात्माच मधात असतो आणि कामाचा शेवटी परमात्माच करतो, तर त्या परमात्म्याकडे त्याचं लक्ष असते। तो सगळी कामे करतो पण एका साक्षी भावाने, तो साक्षी म्हणून असतो। हा हे अंग प्रत्येकामध्ये असते, फक्त कोणामध्ये अधिक कोणामध्ये जास्त, आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार, जन्माजन्माच्या आपल्या आपण केलेल्या प्रारब्ध कर्मानुसार, आणि ज्याला आपण कार्मिक अकाउंट म्हणतो, आपलं जन्मजन्मीचा जो कार्मिक अकाउंट जसा असेल त्या प्रपोर्शनमध्ये ते चैतन्य आपल्यातून प्रवाहित होत असते। जिथे चैतन्याचा ओघ जास्त, अवतीभोवतीच्या लोकांना त्याचा आनंद जास्त, जिथे चैतन्याचा ओघ जास्त त्या माणसाचे व्हायब्रेशन्स सुंदर असतात, जिथे चैतन्याचा ओघ जास्त त्या माणसाचं आभामंडल फार पवित्र असतं। आणि नेहमी पवित्र आभामंडळाच्या माणसाच्या शेजारी जायची आपली इच्छा असते। याचा आणखीन एक दुसरा, तुम्हाला एक दुसरा कित्ता सांगतो, किस्सा नाही कित्ता, यातला कित्ता असा आहे की जिथे चैतन्य असेल, परमात्म्याचा प्रवाह वाहत असेल, ज्याचं आभामंडळ जितकं जास्त स्ट्रॉंग असेल त्याच्या जवळ ऐरा गैरा नथ्थू खैरा जाऊ शकत नाही। अशा त्या पुरुषाच्या, अशा त्या स्त्रीच्या पवित्र ऑरामध्ये, पवित्र आभामंडळामध्ये प्रवेश करण्यासाठी, त्याच्या सावलीत सुद्धा येण्यासाठी आपली लायकी लागते, आपली ऐपत असेल तरच हे आपल्याला घडू शकते, अन्यथा हे आपल्याला घडू शकत नाही। म्हणून चित्त जेवढं पवित्र असेल तितकं आभामंडळ स्ट्रॉंग होते। चित्ताला पवित्र करायच्या अनेक गोष्टी आहे। पुढे जेव्हा 12, 13, 14 हे अध्याय येतील त्यावेळी ह्या सर्व गोष्टी घडतील। पण आत्तापासून तुम्हाला सांगण्याचा अर्थ असा की ज्ञानेश्वरी, गीताशास्त्र किंवा आपलं दैनंदिन जीवन हे पवित्र असण्यासाठी आपल्या या आपल्याला या पावित्र्याचा निरंतर अभ्यास करावा लागतो। हे पावित्र्य जोपासण्याची जी योग्यता आहे, सहजगत्या आपल्या अंगी आली पाहिजे। आणि ती कशी येईल? स्वतः स्वतःचं निरीक्षण करू तेव्हाच। दिवसातून किती वेळा आपण खोटं बोलतो याचा दररोज विचार करावा। कारण नसताना दुसऱ्यांबद्दल आपण वाईट का बोलतो याचा विचार करावा। काही कारण नसताना इतरांची चुगली, निंदा करतो याचा नीट विचार करावा। बरेचदा उगीचच आपण दुसऱ्यांवर संशय घेतो याचा नीट विचार करावा. कधी कुणाला आपण आपला नोकर म्हणून वागवतो, कधी कुणाला आपण चाकर म्हणून वागवतो, कुणाला गडी माणूस म्हणून वागवतो. अरे तो सुद्धा एक आत्माच आहे. ठीक आहे, त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार त्याच्या दैवात ही कर्मे आलीत, पण म्हणून तुमचा व्यवहार त्याच्याशी कसा असावा त्या गोष्टीवरती तुमचं पावित्र्य, तुमच्या चित्ताचं पावित्र्य निर्भर आहे. आणि याच्याने दुसऱ्याला कोणालाच काहीच फरक पडत नाही, फरक पडतो तो आपल्याला. म्हणून दुसऱ्यांना दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नये. इतरांना दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडलं तर ते दुरुस्त होण्याऐवजी आपण बिघडू याची 100% खात्री आहे. म्हणून हे पवित्र जोपासणं आवश्यक आहे. अशा परमात्म्याच्या विभूती आपल्या अवतीभोवती असतात, पण दुर्दैव माणसाचे की आपण त्यांना ओळखू शकत नाही. चला पुढे जाऊया.
आता सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष, का जे मिची एक अशेष विश्वाही म्हणून. तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसे निपा कल्पा वा विभागू, वाया आपुलीची मती वंगू भेदाचा लावावा. एरवई तरी तूपकासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, हा गा वायुसी काय डावे उजवे अंगासे. पै सूर्यबिंबासी पोट पाठी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझ्या स्वरूपी गोष्टी सामान्य विशेषाची नाही.
आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वामध्ये एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. म्हणजे मी मोठा तो लहान, मी हुशार तो गाफिल, मी श्रीमंत तो गरीब, हा जो दोष आहे, देव सांगत आहे, माऊली म्हणत आहे की हे सर्वात मोठं पाप आहे. तर आता एक साधारण आणि एक चांगला असा भेद कसा करावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? मी उच्च कुलीन उच्च वर्णाचा, तो नीच कुळाचा नीच कुलाचा नीच वर्णाचा. हा सगळा भेदाभेद, भेदाभेद व्याधी, नको ही उपाधी. नाहीतर तूप कशाला घुसळायचे? अमृताला शिजवून काय अर्धे करायचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला जसे उजवे किंवा डावे वेगवेगळे अंग नसते ना, तसे माझ्या विभूतीला काही असं वेगळेपणा नाही. सूर्याचं जे बिंब असतं त्याला कुठे पोट आणि कुठे पाठ असते का? म्हणून पाहायला गेले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. म्हणून आपण बिघडू याची 100% खात्री आहे. दुसऱ्यांमध्ये दोष पाहण्याची गरज नाही. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषांची नुसती गोष्टही नाही. त्यांचे असणे तर जाऊ द्या, त्यांची नुसती साधी गोष्ट सुद्धा नाही.
आणि सिनाना विभूती मज अपारा ते मवी सील किती म्हणोनी, किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. आता पै माझे निके अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदु सांडुनी सरीसे साम्ये भज. ऐसे विबूध वनवसंते तेने विरक्ता चेनी एकांते, बोलिले जेथ श्रीमंते श्री कृष्ण देवे. तेथ अर्जुन म्हणे स्वामी ए तुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही, जे भेदु एक आणि आम्ही सांडा वायेकी. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दौळा का परवते, के विधसाण म्हणो देवा तू ते तरी अधिक हा बोलू.
आणि निर्निळ्या विभूतीद्वारा अमर्याद जो मी, त्या मला तू किती मोजशील? म्हणून अर्जुना, फार बोलून काय करायचे आहे, हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग मी व्यापून टाकले आहे, म्हणून आता भेदभाव टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखा पहा आणि सारखा भज. ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत आणि वैराग्यशील पुरुषाचे एक निष्ठेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्ण देव, ते याप्रमाणे बोलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असे आपण अविचाराने बोललात, देवाची चूक काढली बरं अर्जुनी. अर्जुन म्हणतो की तुम्ही म्हणता भेद भेद भेद, म्हणजे तुम्ही मानता की भेद हा वेगळा आहे आणि माणूस हा वेगळा आहे, हा तर अविचार झाला. सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला यावयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा. सूर्यापुढे जसा अंधार नाही तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही, असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता, पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे कारण तुम्ही देव आहात. आता ही गंमत आहे, चिमटी घेतली अर्जुनाने, एक चिमटा काढला. अर्जुनाला काय म्हणायचं आहे, अर्जुनाला म्हणायचं आहे की हे सगळं अद्वैत आहे, इथे द्वैत नाहीच, तुमच्या आमच्यामध्ये भेद नाही आणि म्हणून हे सगळं अद्वैत रूपाने पाहायचं आहे. कोणत्याही एखाद्या वेळी तुझे नावच ज्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्यांच्या अंतकरणाला भेद खरोखर टाकून पडतो. तुझे नावची एक कोणी वेळे, जयाची मुखासी का काना मिळे, तयाची या हृदयाचे सांडुनी पळे भेदजी साच. तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिदलासी हस्तोदके, तरी आता भेदु काय साके, देखावा कवणे. जी चंद्रबिंबांच्या गाभारा, रिगालियावरी ही उबारा, परी राणेपणे शारंगधरा, बोला हे तुम्ही. तीर्थ साव्याची परितोषो नि देवे, अर्जुना ते आलिंगिले जीवे, मग म्हणे तुआन कोपावे आमुचिया, बोला. आम्ही तुझ भेदाचिया वाहाणी, सांगितली जे विभूतीची कहाणी, ते अभेदे काय अंतकरणी, मानली की नमने. कोणत्याही एखाद्या वेळी तुझे नावच ज्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्यांच्या अंतकरणाला भेद खरोखर टाकून पडेल, असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झालायस, तर आता भेद हा कसला, कोठे व कोणी पाहायचा आहे. अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागामध्ये प्रवेश केल्यावरही उकडते असे जर कोणी म्हटले तर ते शोभेल का? परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणात असे बोलत आहात, तो तुमचा थोरपणा आहे. त्यावेळी देवाने सहजच अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले, अर्जुना आमच्या बोलण्याबद्दल रागावू नको बाबा, आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतीची कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही हे मला सांग. हे ची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरी, सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा. तेथ अर्जुन म्हणे, देवे हे आपुले आपण जाणावे, परी देखतसे विश्व आघवे तुआ भरले. पैराया तो पांडुस तू, ऐसिये प्रतीती सी जाहला वरे तू, पा संजयाचिया बोला निवांतु धृतराष्ट्र राही. की संजयो दुखवले नि अंतकरणे, म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे, हा जीवे धाडसा आहे मी म्हणे, तवा तू ही आंधळा. परी असो हे तो अर्जुन, स्वहिताचा वाढवितसे मानू, कियाही वरी तया आनू दिवसा उपनला. हेच पाहण्याकरिता आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले, तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या पटल्यात. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा, पण माझा जर अनुभव विचाराल तर माझा अनुभव असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे. संजय म्हणतो, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला, गप्प राहिला. संजय हा अंतकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असले भाग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही का? हा धृतराष्ट्र अंतकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते, पण त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध आणि उदासीन आहे, यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र असा जसा चर्मचक्षुनी आंधळा आहे तसा अंतकरणामध्येही हा ज्ञानचक्षुनी आंधळाच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचे बोलणे राहू द्या, तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवीत आहे. कशावरून? तर हा विभूतीचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झालेली आहे. ती इच्छा काय आहे?
म्हणेची हृदयातुली प्रतिती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती ये आरतीच्या पावली मती उठती जाहली मिया हीच दोही डोळा झुंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवा आगळा म्हणोनी करी आज जो कल्पतरूची शाखा म्हणोनी वांझोळ येन लगती देखा जे जे येईल तयाचिया मुखा ते ते साच करीत सेरू जो प्रल्हादाचिया बोला विषाही सकटापण जाहला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी म्हणून विश्वरूप पुसा मया लागी पार्थरिगता होईल कवणे भंगी ते सांगेन पुढिली प्रसंगी ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा.
अर्जुन आपल्याशी असे म्हणाव्यास लागला की हा सर्व विश्वामध्ये एक भगवंताचे स्वरूप व्याप्त आहे. माझ्या अंतकरणातील अनुभव माझ्या बाह्यदृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. मी याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरूप पहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांझ फुले येणार नाहीत असे समजा. जे जे अर्जुन म्हणेल ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करील आहे. प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकश्यपूला सांगितल्या कारणाने जो विषाही सकट सर्व पदार्थ आपण स्वतः झाला असा तो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू म्हणून लाभला आहे. म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारायला अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेल असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीपंढरीनाथ महाराज की जय.